एकदा वनराणी खूप उदास झाली, खिन्न दिसायला लागली, कुणाशीही बोलेल जरा सुद्धा असेना। सगळी झाड झुडप वेली कोमेजून गेल्या, वनामध्ये कुठेही उत्साह दिसेना। झऱ्यांचा खळखळाट कमी झाला, तळी विहिरी अटून गेल्या, पशु पक्षी सुद्धा आपल्या राणीला उदास झालेली पाहून एवढीशी तोंड करून बसले। कुणी कुणाशी खेळे ना, बोले ना, निहसे ना, आता काय करावं? या वनराणीला प्रसन्न तरी कसं करावं? सगळ्या प्राण्यांनी एक सभा घेतली, सर्वांनी ठरवलं काहीतरी करून वनराणीला हस्त बोलतो केलंच पाहिजे। सर्वात प्रथम तयार झाला छोटासा उंदीर। तो वनराणी जवळ गेला, आपल्या लांबलचक शेपटीची वळवळ करीत तिकडे तिकडे नाचला, बिळात गेला, बाहेर आला। मग आपले मण्यासारखे चमकदार डोळे फिरवत तू 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 करीत गाणं सुद्धा म्हटलं त्यांनी। वनराणीच्या पायाला खळच गुदगुल्या केल्या, पण काही उपयोग झाला नाही, वनराणी काही प्रसन्न झाली नाही। मग आला पोपट, आपल्या माना वेड्या वाकड्या करीत त्यांनी विटू विटू केलं, माणसाच्या बोलण्याची नक्कल सुद्धा केली। तो म्हणाला,
कसं काय राणी साहेब, बरं आहे ना?
पण छे, वनराणी आपली उदासच, पोपट्याचं काही चाले ना। तेव्हा आलं माकड। माकड म्हणालं, हा मीच येतो आता। मग माकडांनी कोलांट्या उड्या मारल्या, फांदीला लोंबकाळून झोके घेतले, दात बिचकून वेडावून दाखवलं, नाना प्रकारच्या गमती केल्या, पण वनराणी काही हसे ना। मग मैना येऊन गाऊन गेली, हत्ती आला, हत्तीनं आपलं आवाढव्य शरीर सावरत दोन पायावर चालून दाखवलं, मधमाशीनी करीत पिंगा घातला, फुलपाखरांनी हवेतली कसरत केली, पण वनराणी आपली उदास। शेवटी आला मोर। त्यावेळी मोराच्या डोक्यावर चुरा नव्हता काही, त्याचे पंख सुद्धा साधे पांढरेच होते। मोरांनी सुंदर नाच केला, ताथई तकथई ताथई तकथई, मोर भान अर्पून नाचत होता, असा लवत होता तसा लवत होता, सगळे जण एकटक पाहत होते। नाच पाहता पाहता वनदेवीचा उदासपणा कुठच्या कुठे पळाला, ती पुन्हा प्रसन्न झाली। तिने आपल्या सेवकांना सांगितलं, अरे मोराच्या पिसाऱ्यावर जांभळा निळा हिरवा गर्द असे छान छान रंग उधळा। मग वनदेवीनी मोराला जवळ बोलावून त्याच्या अंगावर हिरे मणक उधळली, आपल्या हातांनी त्याच्या डोक्यावर सुंदरसा मुकुट घातला। तो मुकुट मोराला इतका शोभून दिसत होता की मोर पक्ष्यांचा राजा शोभायला लागला। वनदेवी प्रसन्न झाल्यामुळे सगळं वन पशु पक्षी खुश झाले आणि पुन्हा सगळीकडे पहिल्यासारखा आनंदी आनंद झाला।